आकाशवाणी मुंबई। विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जागतिक गुंतवणूकदार परिषदेत प्रतिपादन। किसान सन्मान निधी योजनेला 6 वर्षे पूर्ण, प्रधानमंत्री आज 19वा हप्ता जारी करणार। महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद आजपासून दिल्लीत सुरू। चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय। आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि वृत्तनिवेदक अनंत भावे अनंतात विलीन। भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत आहे असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं। मध्य प्रदेशात भोपाळ इथं जागतिक गुंतवणूकदार परिषदेचं उद्घाटन आज त्यांनी केलं, त्यावेळी ते बोलत होते। भारत ही सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे असं जागतिक बँकेपासून सर्व महत्वाच्या संस्थांचं म्हणणं असल्याचं त्यांनी सांगितलं।
वर्ल्ड बैंक ने कहा है भारत आने वाले सालों में ऐसे ही दुनिया की फास्टेस्ट ग्रोइंग इकोनॉमी बना रहेगा। ओईसीडी के एक अहम रिप्रेजेंटेटिव का कहना है फ्यूचर ऑफ द वर्ल्ड इज इन इंडिया। यूएन की एक संस्था ने भारत को सोलर पावर की सुपर पावर कहा था।
देशातील शेतकऱ्यांना निधी आणि सन्मान देणाऱ्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला 6 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी देशातल्या शेतकऱ्यांचं अभिनंदन केलं आहे। या योजनेतून आतापर्यंत 3.5 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले, याबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात समाधान व्यक्त केलं आहे। गेल्या 10 वर्षात सरकारच्या प्रयत्नांमुळे कृषी क्षेत्राचा झपाट्यानं विकास झाला, शेतीसाठीचा खर्च कमी झाला आणि उत्पन्न वाढलं असं त्यांनी या संदेशात म्हटलं आहे। दुसऱ्या एका संदेशात त्यांनी देशाला शेतकऱ्यांचा अभिमान असल्याचं सांगत शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारायला सरकार वचनबद्ध असल्याचं म्हटलं आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त प्रधानमंत्री आज बिहारमध्ये भागलपूर जिल्ह्यात या योजनेचा 19वा हप्ता जारी करतील। हा कार्यक्रम देशभरातल्या कृषी विज्ञान केंद्रात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून आयोजित केला जाईल। यामध्ये 2.5 कोटी शेतकरी प्रत्यक्ष तसंच दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी आसाममध्ये गुवाहाटी इथं पोचतील। त्यांच्या 2 दिवसीय आसाम दौऱ्यात ते उद्या अॅडव्हान्टेज आसाम 2 या गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा परिषदेचं उद्घाटन करणार आहेत। भारत फ्रान्स संरक्षण सहकार्याला बळकटी देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आजपासून फ्रान्सच्या 4 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होणार आहेत। फ्रान्सचे लष्करप्रमुख जनरल पियरे शील यांच्याशी पॅरिसमधील लेस इन्व्हॅलिड्स इथं चर्चा करण्यापूर्वी लष्करप्रमुखांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे। दोन्ही देशांमधील लष्करी संबंध दृढ करणं हा या बैठकीचा उद्देश आहे। उद्या जनरल द्विवेदी मार्सेलला जाणार असून तिथं ते फ्रेंच सैन्याच्या 3र्या विभागाला भेट देतील। पहिल्या महायुद्धात हुतात्म्या झालेल्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ लष्कर प्रमुख द्विवेदी न्यू चॅपल इंडियन वॉर मेमोरियलला भेट देणार आहेत। इकोल डी गुएरे या फ्रेंच महाविद्यालयामध्ये त्यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं आहे। नव्यानं स्थापन झालेल्या दिल्ली विधानसभेचं पहिलं अधिवेशन आज सुरू झालं। पहिल्या दिवशी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंत्री परवेश वर्मा, आशिष सूद, मंजिदर सिंग सिरसा, कपिल मिश्रा, रवींद्र इंद्राज सिंग आणि पंकज सिंग यांच्यासह सदस्यत्वाची शपथ घेतली। विधानसभेचे हंगामी अध्यक्ष अरविंदर सिंग लवली यांनी सर्वांना शपथ दिली। आज दुपारी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे। नायब राज्यपाल व्ही के सक्सेना सभागृहाला उद्या संबोधित करणार आहेत। मागील सरकारच्या कार्यपद्धतीचा अहवाल उद्याच सादर केला जाईल। 27 फेब्रुवारी रोजी या अधिवेशनाची सांगता होईल। प्राप्तिकर विधेयक 2025 परीक्षण करणाऱ्या लोकसभेच्या निवड समितीची बैठक आज नवी दिल्लीत सुरू आहे। 31 सदस्यांच्या या समितीचे अध्यक्ष भाजपा खासदार बैजयंता पांडा हे आहेत। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समिती आपला अहवाल लोकसभेत सादर करेल. प्राप्तिकर विषयक कायद्यात सुधारणा करणं हे या विधेयकाचं उद्दिष्ट आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर बातमीपत्राचं ध्वनीपुनरण कधीही ऐकता येईल.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ waves.org.
राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शांतीरक्षक महिला विकसनशील राष्ट्रांचा दृष्टिकोन या विषयावरची महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद आजपासून दिल्लीत होत आहे. संरक्षण मंत्रालय आणि संयुक्त राष्ट्र शांतीरक्षक केंद्राच्या सहकार्यानं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं या 2 दिवसीय परिषदेचं आयोजन केलं आहे. या परिषदेत विकसनशील राष्ट्राच्या 35 शांतीसेनेच्या तुकड्यांचा सहभाग असेल. परिषदेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांचं बीजभाषण होणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता कार्य विभागाचे महासचिव जीन पिएरे लॅक्रोइक्स आणि संयुक्त राष्ट्रांचे विशेष समन्वयक ख्रिश्चन सॉन्डर्स संयुक्त राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करणार आहे. परिषदेतल्या सहभागी महिला शांतीसैनिक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहेत. युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत समावेश करण्यासाठी शिवकालीन 12 गड किल्ल्यांना जागतिक वारसास्थळ समितीचं आवश्यक नामांकन मिळाल्याचं महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सांगितलं. या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी किल्ला आणि तामिळनाडूतला जिंची किल्ला यांचा समावेश आहे. या किल्ल्यांचा अंतिम यादीत समावेश व्हावा यासाठी सादरीकरण करण्यासाठी शेलार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारचं शिष्टमंडळ पॅरिस इथं पोहोचलं आहे. दुबईत सुरू असलेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत काल भारतानं पाकिस्तानचा 6 गडी राखून पराभव केला. विराट कोहलीची नाबाद शतकी खेळी आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतानं पाकिस्तानचं 242 धावांचं आव्हान 43 षटकात पार केलं. सलामीवीर रोहित शर्मा 20 धावा काढून बाद झाल्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली या जोडीनं शतकी भागीदारी केली. शुभमन गिल आपल्या अर्धशतकाच्या जवळ असतानाच अब्रार अहमदच्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीनं संयमी खेळी करत श्रेयस अय्यरच्या साथीनं भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्याजवळ नेऊन ठेवलं. या सामन्याद्वारे विराट कोहलीने 14,000 धावांचा टप्पा सर्वात कमी डावात पार केला. या विजयामुळे भारतासाठी उपांत्य फेरीचा दरवाजा उघडा झाला आहे. त्याआधी पाकिस्ताननं भारतासमोर 242 धावांचं आव्हान उभं केलं. पाकिस्तानकडून सौद शकीलनं 62, रिझवानने 46 तर खुशदिलनं 38 धावा केल्या. भारताचा पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध 2 मार्च रोजी होणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक, वक्ते आणि दूरदर्शनच्या सह्याद्री या मराठी वाहिनीवरचे वृत्त निवेदक अनंत भावे यांचं काल पुण्यात निधन झालं. ते 88 वर्षांचे होते. वृत्तपत्रातील स्तंभलेखन, कथासंग्रह याबरोबरच त्यांनी विपुल प्रमाणावर बालसाहित्याचं लेखन केलं होतं. अग्गड हत्ती तग्गड बम, अज्जब गोष्टी गज्जब गोष्टी यासारखी अनेक पुस्तकं त्यांनी लिहिली. 2013 बालसाहित्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांच्या पार्थिव देहावर काल संध्याकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जागतिक गुंतवणूकदार परिषदेत प्रतिपादन. किसान सन्मान निधी योजनेला 6 वर्षे पूर्ण, प्रधानमंत्री आज 19वा हप्ता जारी करणार. महिला शांती सैनिकांसाठीची पहिली परिषद आजपासून दिल्लीत सुरू. चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर 6 गडी राखून विजय. आणि ज्येष्ठ साहित्यिक आणि वृत्तनिवेदक अनंत भावे अनंतात विलीन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. दुपारी 3 वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र. नमस्कार.